एखादी गोष्ट किंवा एखादं काम त्याचा अर्थ आणि त्याचं महत्व समजून जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्याला एक प्रकारचं पूर्णत्व येतं. कामही फत्ते होतं आणि काम केल्याचं समाधानही मिळतं. काम वेळेवर होणं म्हणजे त्याचा टाइमलीनेस, कामाची अर्जन्सी तसंच कामाचं महत्व म्हणजे कामाचं इम्पॉर्टन्स हे करणाऱ्याला समजलं तर ते काम चोख होतं असं समजायला हरकत नाही. हे झालं कामाबद्दल. आता गाण्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर गीतामधले भाव म्हणजे भावार्थ, गीतामधले शब्द म्हणजे शब्दार्थ. प्रत्येक उच्चारलेल्या शब्दामागे अर्थ अभिप्रेत असतो आणि म्हणूनच संवाद म्हणजे कम्युनिकेशन होऊ शकतं. कधी कधी गैरसमजही होतात ते शब्दांचा किंवा वाक्यांचा वेगळा अर्थ लावल्यामुळे किंवा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भाच्या बाहेर त्याचा अर्थ लावल्यामुळे होतात. निरर्थक गप्पांना गॉसिप म्हणतो आपण. रूढी, परंपरा, पूजा यांच्यामधला अर्थ न समजून त्या जर आपण करतच राहिलो तर अंधश्रद्धा मनामध्ये मूळ घेण्याची शक्यता असते. आजच्या कार्यक्रमात आम्ही या संदर्भाला धरूनच छान छान मराठी नवीन आणि जुनी गाणी आपल्यासाठी निवडली आहेत. तेव्हा रसिक हो, आजच्या कार्यक्रमाचं कल्पनासूत्र आहे अर्थ आणि अनर्थ.
चराचरातील सूर जागवित, चराचरातील सूर जागवित, खुल्या स्वराने गा गाणे गारे गा. चराचरातील सूर जागवित, खुल्या स्वराने गा गाणे गारे गा, गाणे गारे गा, गाणे गारे गा.